हेलो, प्रशोध सर बोलता है ना? सर मी विशाल बोलतोय, परांजपे अभिरुची लाहेरी परिसर म्हणून मागे बोलणं झालं होतं बाप फ्रँड संदर्भात. येणार होते सर, तुम्ही काय केलं सर की आलं नाही त्या सर? ठीक आहे चालेल.